नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. आकाशवाणीचेर फाल्यां जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार उक्तायतले. मैनाळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 119वो भाग आसतलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर AIR न्यूज संकेतस्थळार न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताची लायव्ह वितरावणी जातली. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करतले. पारदर्शकताय, जबाबदारी आणि सुशासनाक चालना दिवपा खातीर माहिती हक्क कायदो हे एक शक्तिशाली साधन असा असे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त हिरालाल समारिया हांणी सांगला. समारिया काल पाटो पणजी हांगा गोय राज्य माहिती आयोगाच्या सुधारित वेबसायटीचे उक्तावण केले उपरांत उलयताले. गोय राज्याचे मुख्य माहिती आयुक्त अरविंद कुमार एच नायर, राज्य माहिती आयुक्त आत्माराम आर बर्वे, आयुक्त आणि सचिव माहिती आणि प्रसिद्धी रमेश वर्मा, गोय राज्य माहिती आयोगाचे सचिव सरिता गाडगीळ आणि माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर ह्या वेळार हजर आशिल्ले. समारिया हांणी फुडें सांगले की लोकशाय वेवस्थेंत मतदारांक सरकाराच्या कामाची माहिती आसप गरजेची आसा आणि सरकारी कामांनी पारदर्शकताय राखपाक माहिती अधिकार कायदो एक महत्वाचे साधन म्हणून काम करता. राज्याचे मुखेल माहिती आयुक्त अरविंद कुमार एच नायर हांणी ह्या वेळार उलयतना सांगले की आयोगा मुखार प्रलंबीत आशिल्ली प्रकरणां निकालात काडप हे आमचे प्राधान्य आसा. 2025 मेरेन सगळीं प्रलंबीत प्रकरणां निकालात काडपाचे उद्दिष्ट आशिल्ल्याचे तांणी मुखार सांगला. अंदूच्या शिक्षणीक वर्सा सावन इयत्ता 6वी आणि 10वे खातीर राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP लागू जातले. हे विशींचे परिपत्रक शिक्षण खात्यान जारी केला. इयत्ता 6वे खातीर 9 जाल्यार 10वे खातीर 10 विशय आसतले. 6वे खातीर SCERT वतीन समान पेपर काडटले. तपासणी मात शाळे वतीन जातली. 6वी आणि 10वे खातीर अंदूच्यान NEP लागू जातली अशी घोषणा आदीच जाल्ली. मात समितीचे बसकेत शिक्को मारले उपरांत शिक्षण खात्यान आता कार्यवाहीचे परिपत्रक जारी केला. 6वे खातीर नवीन पुस्तकां लागू जातली. 10वे खातीर मात आदलीच पुस्तकां वापरतले. 3 भासो आणि हेर 6 विषय मिळून 9 विषय जातात. 10वे खातीर 9वी प्रमाण 3 भाषा आणि हेर 7 विषय असतले. विषयांचे दरेक वर 40 मिनटांचे असतले आणि सप्तकाक 48 वरां घेवची पडटली. वर्षाचे गरजेची शिक्षणीक वरां पुराय जावपा खातीर अंदू एप्रील सावन 6वी आणि 10वेचे वर्ग सुरू करपाचो निर्णय घेतला. प्रयागराज हांगा चालू आशिल्ल्या महाकुंभ मेळ्याक गोंया सावन सुमार 1200 भाविकांक घेवन काल राती तिसरी खासा रेल्वेगाडी मडगांव सावन भायर सरल्या. मेळिल्ले माहिती प्रमाण काल राती 7:45 वरांचेर ही रेल्वे मडगांव रेल्वे स्थानकावेल्यान भायर सरल्या. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी भाविकांक निरोप दिलो. हे आदी अश्यो 2 खासा रेल्वे गाडयो मडगांव सावन प्रयागराज गेल्ल्यो. सृजन सांज कुंकळे म्हाड्डोळा ह्या संस्थेन कला आणि संस्कृती खात्याच्या जोड पालवान सृजन विस्तार सांज गोयच्या लोककलेचो ही कार्यावळ घडोवन हाडल्या. आयज सांजे 6 वरांचेर कुंकळेच्या व्हॉलीबॉल मैदानाचेर ह्या सुवाळ्याचे उक्तावण जातले. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून हजर रावतले. मडगांवच्या रवींद्र भवनात फाटले 5 दीस चालू आशिल्ल्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचो काल समारोप झालो. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय या वेळार मुखेल सोयरे म्हूण जाल्यार मडगांवचे आमदार दिगंबर कामत हे खासा सोयरे म्हूण हजर आशिल्ले. गोय सरकाराच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या पालवान घडोवन हाडिल्लो हो महोत्सव फाटले 5 दीस चालू आसलो. संवसारांतल्या वेगवेगळ्या देशांतल्या सुमार 80 चित्रपट आणि लघुपटांचे तातूंत प्रदर्शन झाले. हो महोत्सव पळोवपाक गोंयच्या वेगवेगळ्या शाळांतल्यान विद्यार्थी आयिल्ले. तांचे खातीर वेगवेगळ्यो सर्ती घडोवन हाडिल्ल्यो. ह्या महोत्सवात विद्यार्थ्यां खातीर रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट ह्या विशयाचेर कार्यावळ झाली. मूळ गोंयकार आशिल्लो भारताचो म्हान टेनीस खेळगडो लिएंडर पेस आणि गोंयाविशीं उक्तायतना गोंयांतल्यान बरे टेनीस खेळगडे तयार जावचे अशी इच्छा उक्तायल्या. त्या खातीर गोंयांत खेळा अकादमी सुरू करपाची आपली येवजण आसा. येता त्या 18 महिन्यांत ह्या प्रकल्पाविशीं निर्णय जातलो अशें तांणी सांगले. मडगांवच्या बीपीएस क्लबांत लिएंडर पेस हांचे कडेन उदेंत्या टेनीस खेळगड्यां खातीर संवाद घडोवन हाडिल्लो. गोंयांतल्यान बरे खेळगडे मुखार येवंक जाय जे संवसारीक पांवड्यावेले खेळगडे आसतले आनी देशाक ऑलिंपीक पदकां हाडपाची तांकां थाक आसतली. हे खातीर आपली अकादमी ह्या खेळगड्यांक तयार करपाचें काम करतली. हे अकादमीक टेनीस ह्या खेळाचेर चड भर आसतलो अशें तांणी सांगलां. भारताचो मान टेनीस खेळगडो आशिल्ल्या लिएंडर पेस हाचो आंतरराष्ट्रीय टेनीस हॉल ऑफ द फेम पदक दिवन भोवमान केल्लो. हे पदक हांव म्हजी मूळ भूंय गोंयाक आनी गोंयच्या लोकांक समर्पीत करतां अशें तांणी सांगलें. ह्या वेळार मडगांवचे आमदार दिगंबर कामत हाजीर आशिल्ले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.